शंभो मद कोण तारी
उदार मेरु पति शैल जेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो गज चर्म धारी
सुदवीण शंभो मद कोण तारी
शून्य होया कथा निजांगे करुणा कुमार श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपे ते नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको, तो शंभू सोडू